समजू शकत नाही. देहाच्या उत्तम स्थितीत किंवा देहाच्या विकल स्थितीत, या दोन्ही स्थितींमध्ये ते पूर्णपणे आत्मानंदामध्ये रंगून गेलेले असतात. आणि हा आत्मानंद हा त्यांनी अथक परिश्रमाने प्राप्त करून घेतलेला असतो. आणि त्यांचं खर तर जन्माला येण्याचं मुख्य ध्येय आत्मानंदामध्ये राहणं हेच असत. स्वामीजींचा जन्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 1 ऑक्टोबर 1917 रोजी कोकणला झाला आणि 30 जुलै 1996 रोजी गुरु पौर्णिमेच्या अत्यंत परम पावन दिवशी त्यांनी वीरगोविंद आपलं वास्तव्य संपवून ते स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी विलीन झाले. 79 वर्षाच त्यांचं जीवन झालं. या 79 वर्षांचा काही एक आलेख आपल्याला बघायचा आहे. छंदोग्य उपनिषदामध्ये ऐतरीय महिदास म्हणून एक महात्मा होऊन गेला. त्यांनी मानवी जीवन पूर्णपणे 116 वर्षांचं असं जगलं आणि ते 3 सवनांमध्ये त्यांनी विभागून सांगितलं. प्रातःसवन, माध्यमदिन सवन आणि सायंस्तव सवन. ते असं म्हणतात की प्रातःसवन जे आहे हा 1 ते 24 वर्षांचा कालखंड असतो. माध्यमदिन सवन जे आहे ते 44 वर्षांचं असतं, 25 ते 68. आणि सायंस्तव सवन जे आहे ते 69 ते 116 म्हणजे 48 वर्ष. याचा आधार घेऊन स्वामीजी एकदा असं म्हणाले होते की मी मात्र माझ्या आयुष्याचे 4 भाग केले आहेत. 1 ते 24 मी बलोपासना विद्यार्जन हे केलं आणि त्याच्यामध्ये नाटक आणि सिनेमा यांना अजिबात फायदा दिला नाही. 24 ते 55 या वर्षामध्ये मी संसार आणि पारमार्थिक या सर्व जबाबदाऱ्या अतिशय उत्तम रीतीने पार पाडल्या. 55 ते 70 सद्गुरुवाद्यांनी मी सांप्रदायिक काम केलं. वास्तविक 60व्या वर्षी निवृत्ती घेतली जाते पण मी मात्र पूर्वसुरींच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने 60 नंतर 10 वर्ष अतिशय उमेदीनी असं काम केलं. आणि आता 70 ते 80 या काळामध्ये मात्र मला शांत आणि विश्रांतीचं जीवन जगायचं आहे. आता शांत झालंसं वाटत. आपण जर स्वामीजींच्या चरित्रामध्ये डोकवलं तर बालपणी त्यांची प्रकृती ही सामान्य होती, तशी अशक्त होती असंही म्हणायला हरकत नाही. पण त्यांच्या गावात आलेल्या कीर्तनकाराबरोबर त्यांचा जो संवाद झाला त्याच्यामध्ये चहा पूर्णतः वर्ज्य करून नियमितपणे व्यायामाचं आशीधारा व्रत त्यांनी जर घेतलं त्याच्यातनं त्यांनी त्यांची प्रकृती अतिशय उत्तम रीतीने अशी कमावली. ते म्हणत असत की त्यावेळेला त्यांच्या वेळेला दामा आणि गुंगा हे 2 पैलवान होते. त्यांच्याकडे बघून आणि हनुमंत हे खर तर दैवत. मी माझी तब्येत कमावली. पुण्यात आल्यानंतर देखील समर्थ व्यायाम मंदिर आणि महाराष्ट्र मंडळ इथे ते 500 जोर आणि बैठका रोज मागत असत. आणि त्यांनी इतकी सुंदर प्रकृती कमावली की त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एक भगिनी मंडळामध्ये स्वामीजी निघालेले असताना असं म्हणाल्या, बाळासाहेब अंगावर काहीतरी वस्त्र घेत जा अन्यथा तुमच्या प्रकृतीचा दुष्ट लागेल. इतका सुंदर सुडौल देह स्वामीजींनी कमावलेला होता. पण स्वामीजींचा एक मुलगा 1.5 वर्षाचा असताना काही आजारांनी गेला आणि स्वामीजी खूप अंतर्मुख झाले. आणि तसे थोडे ते अंतःकरणाने दुखावले देखील गेले पण त्यांचे जे मोने गुमासते त्यांनी त्यांना टेनिसचा छंद जोपासायला शिकवलं आणि स्वामीजींनी उत्तम मिळवलेल्या प्रकृतीनुसार टेनिस खेळायला सुद्धा सुरुवात केली. टेनिसच्या कोर्टवर सगळ्यांच्या आधी स्वामीजी पोहोचत असत. त्यावेळेला मातीची कोर्ट होती आणि स्वतः घारी भरून ते पाणी मारत असत कोर्टवर. थंडीच्या दिवसात हे केलेले परिश्रम आणि सकाळी लवकर उठायची सवय याच्यामुळे त्यांना एक छोट प्युरसीचं आजार आपण घेऊन गेले. प्युरसी म्हणजे आपल्या फुफ्फुसाच्या भोवती जे दोन आवरण असतात त्याच्यामध्ये पाणी होणं. त्यांनी छातीमध्ये श्वास घेताना अत्यंत वेदना होतात. हे एक छोट प्युरसीचं त्यांचं दुखणं येऊन गेलं ते त्यांनी काढलं. पुढे 1974 साली स्वामीजींना कावीळीचा आजार झाला. स्वामीजी हे डॉक्टर माइंडेड नव्हते, त्यांना औषधं घ्यायला आवडत नसत. एकेका संतांची प्रकृती असते, औषध घ्यायला आवडत नाही म्हणून तो संत आहे असं नाही आणि आवडतं म्हणून तो असंत आहे असंही नाही. आपण कुठले नियम त्यांना लावायला नकोत, पण स्वामीजींची प्रकृती ही औषधं न घेण्याकडे जास्त कल असलेली अशी होती. कावीळीमध्ये आपल्याला माहिती आहे अन्नाची चव लागत नाही आणि विश्रांती हा एकच उपाय त्याच्यावर असतो, पण ते दुखणं खूपच बळावलं. त्यामुळे स्वामीजींना घरी बसून घरी राहून विश्रांती घेण्याची गरज भासू लागली आणि त्याच्यामध्ये त्यांना घरी सलाईन देखील लावण्यात आलं. दिलेली औषधं ते म्हणत असत की माझ्या डोक्याशी एक डबा होता, ती सगळी औषधं त्या डब्यामध्ये गोळा होत असत आणि ते मात्र शांतपणे पडून अंतर्मुख होऊन भगवत स्मरणामध्ये राहत असत. 1974 साली हा कावीळीचा आजार जो बळावला तो थोडा आटोक्यात येतो आहे असं वाटेस्तोवर पावसून निरोप आला की स्वरूपानंदांची तब्येत नाजूक झालेली आहे आणि कापूर घेऊन तिकडे बोलवलेलं आहे. वसंतराव देसाई स्वामीजींकडे येऊन उभे राहिले. स्वामीजी म्हणले, काल ताप नव्हता, उद्या जर ताप नसेल तर मी तुमच्याबरोबर येतो. त्यावेळेला पावसला जाणं हे दिव्य होत आणि दुसऱ्या दिवशी ताप न आल्यामुळे स्वामीजी वसंतरावांबरोबर पावसला जायला निघाले. एवढा मोठा प्रवास प्रवासात झालेला उपस्थ्य आल्यानंतर स्वामीजींना परत 4 दिवस शक्तीची विश्रांती घ्यावी लागली. साधारणतः व्यक्ती आजारी पडल्यानंतर कुठेतरी त्रासिक होऊन जाते, पण ह्या काळामध्ये मात्र हे एकंदरीत सगळं तब्येतीचं चित्र बघून स्वामीजींच्या भगिनी सुशीलाताई गुमास्ते आणि सरलाताई या दोघी अत्यंत तासावीस झाल्या आणि त्यांना सहन होईना स्वामीजींचं हे दुखणं आणि त्या रडायला लागल्या. त्यांना लक्षण ते खरं दिसेना. तेव्हा स्वामीजींनी त्यांना दिलेलं उत्तर हे सद्गुरु निष्ठा काय असते हे दाखवणार आहे. त्या दोघींना ते असं म्हणाले, तुम्ही रडण्याचं काही कारण नाही, मागचं प्युरसीचं दुखणं येऊन गेलं पण आता स्वामीजींची आशीर्वादाची कृपा आपल्या पाठीशी आहे. कारण तेव्हा अनुग्रह झालेला होता स्वरूपानंदांचा आणि ह्या देहाकडनं स्वामीजींचंच कार्य होणार आहे, आता घाबरण्याचं कारण काय आणि घबराट ती कशा करतात. लक्षात घ्यायला पाहिजे की अत्यंत नाजूक अशा परिस्थितीमध्ये देखील आतमध्ये सद्गुरु कृपेचं बळ स्वामीजींनी कसं टिकवलं होतं हे पाहण्यासारखं आहे. आणि स्वामीजींनी नियम केला म्हणजे मग तो शेवटपर्यंत नियम पाळला जात असेल. तसं ज्ञानेश्वरी निरूपणाचा हा नियम त्याही स्थितीमध्ये स्वामीजी दिवसभर विश्रांती घेऊन रात्रीच्या वेळी ज्ञानेश्वरीचं प्रवचन करत असत. जाऊन आल्यानंतर जो जास्त विश्रांतीचा काळ स्वामीजींना घ्यावा लागला त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी मधल्या एक एक ओवीचं परिशीलन केलं आणि ते आपल्या जीवनाला कसं लागू आहे याचा त्यांनी एक धावता आढावा घेतला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेली सर्वच्या सर्व लक्षणं ही आपल्या आयुष्यामध्ये उतरलेली आहे आणि त्याचं एक वेगळं समाधान स्वामीजींना त्यावेळेला प्राप्त झालं. त्यावेळेला असं झालं की स्वामीजींचे चिरंजीव बापूसाहेब अमीन त्यांचं नाव निर्दयला तेव्हा ते होते आणि 10-12 दिवस झालं ताप हटत नाही, म्हणून तिथल्या डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही यांना पुण्याला घेऊन जा, इथे याच्यावर उपचार होईल असं आम्हाला वाटत नाही. त्याप्रमाणे सकाळी जयाताईंनी म्हणजे सुनबाईंनी स्वामीजींना फोन केला की असं असं आहे आणि आम्ही पुण्यामध्ये येतो आहोत आणि आम्ही बहुतेक परस्पर हॉस्पिटलमध्येच ऍडमिट होऊ. पावळकर नर्सिंग होम सुभाष नगर मध्ये होत, तिथे ते ऍडमिट झाले. स्वामीजींनी तो फोन घेतला, शांतपणे दिवसभराचे कार्यक्रम झाले, रात्रीचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं आणि मग सरला त्यांना सांगितलं की बापू असं असं पुण्यात येऊन ऍडमिट झालेला आहे, आपल्याला त्याला भेटायला जायचं आहे. अशा करता आपण हा प्रसंग बघतो आहोत की एकुलता एक मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला आहे, लगेच जाणू शक्य होत. श्रोते असं म्हणले नसते की बाळा तुम्ही कधी काय केला ज्ञानेश्वरी सोडून, उलट सगळ्यांनी असं म्हटलं असतं की तुम्ही गेलात ते बरं झालं. पण एकदा नियम केला आणि ज्ञानेश्वरीमय जीवन काय असतं, ज्ञानेश्वरी सांगितलेली सगळीच्या सगळी लक्षणं कशी आपल्यामध्ये उतरलेली आहेत याची परीक्षा ज्ञानोबा घेत आहेत असा भाव घेऊन अलिप्तपणाचा अभ्यास, घन सुत तारा असू दे पसारा, नको देऊ फारा आसक्तीचे, यांच्याशी ह्या कसोटीवर आपण उतरतो की नाही हे बघून स्वामीजी रात्री बापूसाहेबांना भेटायला गेले. 1927 ते 1956 हा 30 वर्षाचा जर काळ बघितला तर स्वामीजी पहाटे 5 वाजता उठत असत. त्यांची सगळी व्यायाम आंधिक वगैरे सगळं कुरकून त्यांचा जो काही दिनक्रम होता तो सुरू होत असे आणि त्यामुळे 30 वर्ष पहाटे 5 ला उठायची जी सवय होती ती त्यांची शेवटपर्यंत टिकली. त्यांना नाम आणि ध्यानाची गोडी लागल्यानंतर ते पहाटे 3 ला उठून बैठकींना पोहोचत आणि लांब पल्ल्यांच्या बैठकी करत असत. अशा करता आपण हे पाहतो आहोत की व्यायामाने उत्तम कमावलेलं शरीर हे त्यांना या साधनेकरता काही एक नक्की साथ देत होत. 3-3 तासांच्या बैठका ते निलया करत होते. 1981 ते 1988 म्हणजे त्यांच्या वयाच्या 64 ते 71 ह्या कालावधीत मात्र कार्य विस्ताराकरता त्यांनी उदंड कष्ट घेतले आणि त्याचा परिणाम म्हणून 1983 साली स्वामीजींना एक माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला आणि डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती सांगितली. स्वामीजी भागेश्वर निवास मध्ये पडून असत. सगळ्यांना दर्शनाकरता देखील बंदी केली गेलेली होती. अर्धा दिवस झाल्यानंतर मात्र मकरंद वर्धे मला क्षमा करा, हा त्यावेळेचा प्रसंग असल्यामुळे मी थोडा असा एकेरीचा उल्लेख करतो आहे. अतिशय व्याकुळ होऊन स्वामीजींचा दर्शनाला म्हणून खगेश्वर निवास मध्ये गेला आणि त्याला पाहून स्वामीजींना खूप बरं वाटलं. त्याला जवळ बोलवून त्यांनी मोठ्या प्रेमाने पुरवाळलं आणि ते म्हणले, अरे तुम्हाला जसं व्याकुळ व्हायला होतं तसं तुम्ही मला दिसलं नाही तर मला देखील चैन पडत नाही. आणि तिथन पुढे मग मुला मुलींबरोबर स्वामीजी ठराविक वेळेला मोठ्या आनंदाने वार्तालाप करत असत. त्यांना अतिशय समाधान होत असे. या दुःखातनं स्वामीजी बाहेर पडले आणि मोठ्या जोमाने त्यांनी कामाला परत सुरुवात केली. माया अपार्टमेंट, अध्यात्म मंगलधाम या ध्यान मंदिरांची उभारणी, प्रवचन, सत्संग, पाठ्यपूजा, आनंद यात्रा हे सगळे कार्यक्रम पूर्वीसारखे परत सुरू झाले आणि त्यांच्या या उत्साहाने त्यांना अशा प्रकारचं एक दुःख येऊन गेलं होतं याचा सगळ्यांना विसर पडला. 1988 ते 1989 मध्ये म्हणजे वयाच्या 71व्या वर्षी हे मात्र सगळे कार्यक्रम करताना स्वामीजींना स्वतःला आपण लवकर थकतो आहोत असं जाणवायला मात्र लागलं. 5 एप्रिल 1989 रोजी स्वामीजींनी काही एक उद्गार काढले. महिन्यासाठी मला 3-4 दिवसांची विश्रांती हवी आहे. महिन्यासाठी ना 71व्या वर्षी सोमवार मंगळवार आणि बुधवार 12 ते 6:30 अशी विश्रांती घ्यायचं मी ठरवतो आहे. या दिवसांमध्ये केंद्र नसते त्यामुळे कुठल्याही प्रकारे कार्यामध्ये माझ्या विश्रांतीने अडचण येणार नाही, अडचण निर्माण होणार नाही म्हणून हे 3 दिवस त्यांनी निवडलेले होते. त्यावेळेला ते असं म्हणाले की व्यक्तीकडे न पाहता तुम्ही कार्य करा. आणि हा ते म्हणाले हा इनर व्हॉइस आहे. जेव्हा ते एकांतात जात असत, जेव्हा ते स्वतः आत्मस्वरूपामध्ये निमग्न होऊन असत आणि तिथनं बाहेर आल्यानंतर ते उत्स्फूर्तपणे काही जे बोलत असत तेव्हा ते असं म्हणाले की हा मात्र इनर व्हॉइस आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे मी नाकारू शकत नाही. आणि ह्याच कालावधीत त्यांनी एक इच्छापत्र देखील लिहून ठेवलं. त्या इच्छापत्रामध्ये मुख्य ठळक मुद्दे असे होते, काही मंडळाकडनं अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या. जसं ते आधी म्हणाले की व्यक्तीकडे बघून तुम्ही इथे येऊ नका, तुम्ही कार्यावर लक्ष ठेवा. आणि कार्य म्हणजे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ. या मंडळावर त्यांचा एक विशेष जीव होता, कारण सगळे युवक हे त्यांच्या गळ्यातले ताईत होऊन राहिलेले होते. आणि त्यातल्या त्यात या माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचं एक सुसूत्र आणि सखोल चिंतन करून स्वामीजींसमोर मकरंद वझेंनी एक मोठं निवेदनपर असं लिखाण करून दिलेलं होतं. ते वाचल्यानंतर तर स्वामीजी अत्यंत निश्चिंत होऊन गेले आणि त्यांना जसं अपेक्षित होतं तसं कार्य आता पुढे ही मुलं चालवतील हे बघून ते समाधानी झाले. त्या इच्छापत्रामध्ये जशा मंडळाकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या तशा त्यांनी स्वतःची स्थिती देखील त्या इच्छापत्रामध्ये सांगितलेली होती. ते असं म्हणतात की मी आता आनंद निर्भर आहे, माझ्या सर्व इच्छा प्रभूंनी पूर्ण केलेल्या आहेत, मला आता काहीही करण्याची इच्छा खरोखरीच राहिलेली नाही, पण तरी देखील स्वरूपानंद हे यंत्री आहेत आणि मी यंत्र आहे. ही स्वतःची स्थिती सांगत असताना सरलाताईंची 65 वर्षांची साथ आणि त्याच्यामुळे त्यांना हे सगळं सुलभ झालं ते सांगायला देखील इच्छापत्रामध्ये ते विसरले नाही. आणि पुढे ते असं म्हणतात, मुख्य म्हणजे तुमची सेवा करण्यासाठी, तुम्हालाच आनंद देण्यासाठी मी पुनश्च जन्माला येईनच येईन, मी अनादी आनंद आहे. हे फार मोठं आश्वासन स्वामीजींनी त्या इच्छापत्रामध्ये आपल्या सगळ्यांना दिले. स्वामीजींच्या या कार्यकालामध्ये जे विश्वस्त मंडळ गठीत झालेलं होतं त्याच्या सभा देखील स्वतंत्रपणे होऊ लागल्या. आणि मगाशी आपण जे बघितलं त्या सद्भक्त मकरंदच्या निवेदनांनी स्वामीजींना एक प्रकारचं कुठेतरी आतमध्ये असं आश्वासन मिळून गेलं की माझ्यानंतर किंवा माझ्यासमोर हे जे उभं केलेलं काम आहे ते 5-50 वर्ष अतिशय व्यवस्थित पद्धतीने चालू राहील. पण त्यावेळेला जे थकवा त्यांना जाणवत होता त्यामुळे त्यांनी काही कार्यक्रमांमध्ये बदल मात्र नक्की घडवून आणले. सत्यसाई मिलनमध्ये तेव्हा बुधवारी आणि शुक्रवारी त्यांची जी प्रवचनं होत असत ती प्रवचनं त्यांनी बंद केली आणि त्याच्याऐवजी दुसरा रविवार माया अपार्टमेंट सकाळी आणि अध्यात्म मंडळ भाग अशी सकाळी त्यांनी प्रवचन करायला सुरुवात केली. आणि सोमवार संध्याकाळचं दासबोधाचं जे प्रवचन चालू होत ते प्रवचन मात्र त्यांनी डॉक्टर नगरकरांना करायला सांगितलं. त्याच्यानंतर देखील दासबोधाचं प्रवचन बंद करायच्या आधी त्यांनी ते शुक्रवारी शिफ्ट केलं आणि मग नंतर अध्यात्म मंगल धाम मध्ये डॉक्टर नगरकर हे तत्वोधाचं प्रवचन करत असत. त्याचबरोबरीने युवा केंद्राची वेगळी चालत असत, ती युवा केंद्र त्यांनी अध्यात्म मंगल धाम मध्ये घ्यायला सांगितली. आणि त्यांच्या समोर काही युवा हे छोटस निरूपण वजा असं एक केंद्र त्यांच्या समोर घेत असत आणि त्यानंतर स्वामीजी एक 20-25 मिनिटं ज्ञानेश्वरीवर बोलत असत. त्याच्यामध्ये दोन हेतू असे होते, एक तर त्यांना विश्रांती मिळावी आणि दुसरं म्हणजे जे युवा ते घडवू पाहत होते त्या युवांचा श्रोतृवर्गाकडनं केला जाणारा ऍक्सेप्टन्स, श्रोतृवर्गाच्या मनामध्ये या युवकांबद्दल निर्माण होणारी एक आपलेपणाची भावना, या दोन गोष्टी त्यांना घडवून आणायच्या होत्या. त्याच वेळेला जे नमस्कार घेतलेला रोज स्वामीजींना नमस्कार करण्याची तेव्हा परवानगी होती आणि एका वेळेला नाही, जेव्हा तेव्हा स्वामीजी भेटत असत त्यांना, दुपारी भेटले तर दुपारी, संध्याकाळी भेटले तर संध्याकाळी, असं दोन वेळा तीन वेळा देखील नमस्कार केला जात असे. मला असं आठवतंय की रविवारी सकाळी आम्ही ध्यानाला मंगेश्वर निवास मध्ये जात असून ध्यान झालं की त्यांना नमस्कार करायला मिळेल. तिथनं घरी येऊन सत्संगाला गेलं सत्यसाई निलयन मध्ये की सत्संग झाल्यानंतर परत त्यांना नमस्कार करायला मिळेल. रविवारी रात्रीचं केंद्र झालं की परत त्यांना नमस्कार करायला मिळेल. आणि रविवारच्या रात्रीच्या केंद्राच्या आधी युवा केंद्र असते ते केंद्र झालं दुकानात गेलं की तिथे परत एकदा नमस्कार करायला मिळेल. असं त्यावेळेला नमस्काराकरता कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं, पण जो थकवा त्यांना जाणवायला लागला, कारण नमस्कार करताना ते त्या साधकाच्या भावभावनांची अत्यंतिक एकरूप होत असत, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक असे दोन्हीही ताण त्यांना नमस्कारामध्ये जाणवत असत. म्हणून त्यांनी त्यावेळेला जून 1990 मध्ये नमस्कार देखील ठराविक दिवशी करण्याचं असं सांगितलं आणि ते असं म्हणाले की साधकांच्या प्रकृती बदलाकरता मी खूप कष्ट घेतले, पण आता मात्र परमेश्वराची इच्छा आता हे कष्ट घेण्या याच्या पुढे मी करणार नाही, आता मी तेही सोडून दिलेलं आहे परमेश्वराची इच्छा. 90-91 मध्ये काही विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साहाने, त्यावेळेला त्यांचं वय होतं 73-74, अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये त्यांनी 90-91 सालामधले कार्यक्रम केले. त्याच्यामध्ये आत्मप्रकाश सभागृह जे आपल्यावर आहे त्याचं उद्घाटन 12 मे 1991 रोजी कलश अमृताचा म्हणून दूरदर्शनवर एक संतवाणी ह्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या प्रवचनांची मालिका प्रसृत व्हायची होती, म्हणून तिथे अध्यात्म मंगल धाम मध्ये दूरदर्शनचे सगळे मंडळी आली होती आणि शूटिंगचा कार्यक्रम तिथे झाला. घाम येऊ नये आणि ते नीट दिसू नये म्हणून स्वामीजींना तेव्हा पावडर लावण्यात आले. कधीही पावडर न लावलेले स्वामीजी त्या दिवशी मात्र ते सगळ्या लावून घेत होते आणि मोठ्या मिश्किल होऊन सगळ्यांकडे बघून तो कार्यक्रम चालला होता. पण 10 मिनिटाच्या अंतराने स्वामीजींनी दमदार अशी 4 प्रवचनं त्या दिवशी केली. वास्तविक त्या प्रखर उजेडामध्ये अतिशय गरम असं वातावरण त्या रिफ्लेक्टर्सनी आणि त्या मोठ्या दिव्यांच्या झोतांनी स्वामीजींना खूप उघडत होत, पण त्याही अवस्थेत त्यांनी ती 4 प्रवचनं केली. 1 ऑक्टोबर 1991 ते 30 नोव्हेंबर 1992 असं त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष अत्यंत उत्साहाने साजरं केलं गेलं. 17 जानेवारी 1991 रोजी मात्र त्यांना थोडा श्वासाचा त्रास सुरू झाला, दम थोडा लागतोय असं त्यांना वाटायला लागलं आणि जुलै 1991 आपल्या सगळ्यांना माहिती आहे माया अपार्टमेंटच्या पलीकडे खाली कफेकरांचा जो बंगला आहे तिथे त्यांनी त्यांच्याकरता म्हणून कुत्रा पाळलेला होता, पण तो कुत्रा रात्रभर भुंकत असे आणि त्यामुळे स्वामीजींना झोप लागत नसे, पण त्यांनी कोणाला बोलून दाखवलं नाही. रात्रभर झोप न येणं आणि सकाळी पहाटे पाचला उठून आपल्या नित्य नैमित्तिक कार्यक्रम करणं ह्यानी स्वामीजींचं भीती वाढायला लागलं. तेव्हा एकदा ते थोडं बोलून दाखवलं की झोप लागत नाही मग, तेव्हा आजूबाजूच्या मंडळींनी असं विचारलं की आपण सांगूयात का त्यांना की त्या कुत्र्याला काहीतरी तुम्ही पाय बंद करा, ते म्हणून नको असं सांगायला. आपण स्वरूपानंदांच्या चरित्रातली गोष्ट ऐकलेली आहे, त्यांना खोडा देखील आवाज सहन होत नसे, पण सत्यनारायणाची पूजा चाललेली असताना कर्णा स्वामीजींच्या बाजूला होता आणि स्वामीजींची पल्स खूप वाढली. दुसऱ्या दिवशी स्वामीजी म्हणले की कर्णा फक्त तिकडे केलं असतं तरी बरं झालं असतं. ही जी संतांची मनोभूमिका असते की आपल्याकरता दुसऱ्यावर आक्रमण नको, ही देखील स्वामीजींच्या ह्या प्रसंगातून दिसून येते. 10 जुलै 91 रोजी गुरुपूजनाच्या आधीच्या सुरू झाल्या आणि त्यांचा उजवा हात दुखायला लागला आणि जड होतो आहे असं त्यांना जाणवायला लागलं आणि जो थकवा येत असेल त्यांनी ते येऊन लगेच अंथरुणावर पडत असत. 26 जुलै 1991 रोजी टिळक स्मारक मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सकाळ संध्याकाळ साजरा झाला आणि त्यावेळेला मात्र त्यांचं ब्लड प्रेशर हे थोडं अनियमित होऊन त्यांना त्रास सुरू झाल्यावर मात्र गोळ्या घेण्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी देखील ते कबूल केलं. 25 ऑगस्ट 1991 रोजी अध्यात्म मंगलधाम मध्ये ध्यानाला बसलेले असताना स्वामीजींना यमराजांचं दर्शन झालं असं त्यांनी सांगितलं. पण आपल्याला वाटतो तसा भेसूर चेहरा घाबरवणारे असं ते नव्हते, अतिशय पवित्र दर्शन असं यमराजांचं त्यांना झालं. स्वामीजी त्यांना असं म्हणाले की तुम्ही बोलवलं तर आता देखील मी यायला तयार आहे, एवढा पर्वकाळ आहे, सर्वजण ध्यानाला बसलेले आहेत, मी देखील ध्यानाला बसलो आहे, उपरणं भटकलं की निघालो, चला मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. यमराजांनी इकडे तिकडे बघितलं, खरोखरीच उत्तम कार्य चाललेलं आहे आणि त्यांनी स्वामीजींना आश्वस्त केलं की तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा प्रेरण ठेवू शकता, अजून खूप कार्य करणं शिल्लक आहे. इथे खर तर स्वामीजी हे इच्छा मरणी होते हे आपल्या लक्षात येत. पण सरलाताईंना घरी गेल्यावर ते असं म्हणाले, सरलाताई हे आजचं दर्शन मात्र कुठल्या तरी आपत्तीचं सूचक आहे. 29 ऑगस्ट 1991 रोजी एका लग्न समारंभाला सकाळी उपस्थित राहून स्वामीजी दुपारी 4 वाजता सुचिरभूत होऊन भांग काढायला म्हणून आरशासमोर उभे राहिले आणि उजव्या हातातला कंगवा त्यांचा गळून पडला. वाकून ते तो कंगवा घ्यायला गेले तर त्यांना तो कंगवा उचलता येईल ना. त्याही स्थितीत सरलाताईंना ते असं म्हणाले, सरलाताई तो कंगवा बघ माझ्यावर रुसलाय, तो माझ्याकडे यायला तयार नाही. ही जी त्यांची एक वातावरण अतिशय हलकफुलक करण्याची स्वभावत सचोटी होती आणि त्यामुळे खर तर त्यांच्यावर येणाऱ्या या आघातांच कोणाला तेवढं गांभीर्याने दर्शन झालं नाही. पण तो माइल्ड पॅरालिसिसचा अटॅक असल्यामुळे डॉक्टर निगुरकरांना बोलवण्यात आलं. त्यांनी असं सुचवलं की आता आपण जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे, तर पुढे येणारे एखाद वेळचं दुसरं मोठं दुखणं टळू शकतं. पण आपण जसं पाहिलं तसं स्वामीजींचा स्वभाव हा थोडा हट्टी होता. डॉक्टर माइंडेड नव्हता आणि त्यामुळे निगुडकरांचा सल्ला न मानता घरीच थांबले आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. रात्री अजून एक पॅरालिसिसचा मोठा अटॅक स्वामीजींना आला आणि त्यांची उजवी बाजू ती अगू होऊन गेली आणि वाणी देखील अस्पष्ट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना मकरंदला बोलावण्यात आलं आणि मदन भागेश्वर निवास मध्ये माझ्या अपार्टमेंटला भेटायला आलो तेव्हा स्वामीजी काही बोलायचा प्रयत्न करत होते आणि आजूबाजूची मंडळी असं म्हणाल की हो हो स्वामीजी तुम्ही बोलू नका आणि ते त्यांना मात्र मान्य होत नव्हतं. पण त्यांच्या हृदयाची भाषा मकरंदला कळली आणि ज्ञानोबा स्वामीजी यांची आपल्यावर आणि आपल्या कार्यावर कृपा आहे असंच तुम्हाला म्हणायचंय ना. हो म्हणले तसंच मला म्हणायचं. तुम्ही सगळ्यांकरता झिजला आणि सगळ्यांना प्रेमच दिलं ते ऐकल्यावर स्वामीजींना फार बरं वाटलं. त्यांना जे सांगायचं होतं तेच ते होत. सगळं काही ठीक होईल, आम्ही तुम काही चिंता करणार नाही असं जेव्हा मकरंद म्हणाला तेव्हा त्यांनी त्याला थापटलं आणि त्यांना खूप बरं वाटलं. त्यांना जे व्यक्त करायचं होतं ते मकरंदच्या हृदयाच्या भाषेने जाणलं गेलं आणि ते व्यक्त झालं. पुढे ते असं म्हणाले म्हणजे मकरंदच्या शब्दामध्ये असं व्यक्त झालं, हे आनंदाचे अश्रू आहेत, देहाचे काहीही होवो शुद्ध परमार्थाची समाजाला गरज आहे. तुम्ही पुढे 5-50 वर्ष हे काम चालवाल याची मला खात्री आहे. देहाच्या अशा विकल अवस्थेमध्ये देखील प्रवृत्तीपर संत कसे असतात याचं दर्शन स्वामीजींच्या या प्रसंगांमधनं होत. समाजाला ह्या शुद्ध परमार्थाची गरज आहे आणि त्याच्याकरता ते अथक प्रयत्न करत. 30 ऑगस्ट 1991 रोजी मात्र जोशी हॉस्पिटलमध्ये 307 नंबरच्या खोलीमध्ये स्वामीजी ऍडमिट झाले. साधारणतः आपण हॉस्पिटलमध्ये गेलो की काय खोलीमधलं चित्र असतं आपल्याला माहिती आहे. पेशंट तर खचलेला असतोच पण त्याच्या आजूबाजूचं वातावरण देखील अशा पद्धतीचं सगळं मळभर आलेलं असं असतं. पण त्या खोलीमध्ये मात्र गेल्यानंतर आपण केंद्रात आलो आहोत असं वाटायचं. कारण स्वामीजींचा नित्यक्रम त्या खोलीमध्ये देखील तसाच चालू होता. सकाळी उठून ध्यानाला बसणं, प्रार्थना म्हणणं, काही स्तोत्र म्हणणं, आलेल्या साधकांबरोबर अभंग गान गायन करून घेणं आणि थोडं त्याच्याबद्दल हितभूज करणं. अतिशय प्रसन्न अशी ती खोली होती. 10 दिवसांचं स्वामीजींचं वास्तव्य तिथे झालं आणि नंतर त्यांना व्हील चेअरवर बसवून थोडं फिरवायला सुरुवात केली. तर त्या खोलीच्या गॅलरीमध्ये स्वामीजींनी व्हील चेअर न्यायला सांगितली. स्वामीजींना जनसंपर्काचा जास्त त्रास नको म्हणून आळीपाळीने काही काही मंडळी त्यांना भेटायला वर जात असत आणि बहुतेक मंडळी खाली थांबून राहत असत ते स्वामीजींना माहिती होत. म्हणून त्यांनी आपली व्हील चेअर गॅलरीत आणली. खाली जमलेल्या सगळ्यांना डावा हात उंचावून त्यांनी आशीर्वाद दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि स्वामीजींचं दर्शन झालं पाहून जमलेल्या सर्व साधकांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे अतुलनीय असं होत. शब्दात त्याचं वर्णन नाही करता येत. 11 सप्टेंबरला इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाला आणि 12 सप्टेंबरला स्वामीजींना डिस्चार्ज मिळाला. डॉक्टर सर्वेसाईंना निघताना स्वामीजी म्हणाले बचेंगे तो और भी लढेंगे. त्यांची ही जी जिजूकुशी वृत्ती होती ती सगळ्यांना फार भावून जात असे. निघताना एक डॉक्टर त्यांना असं म्हणाले रुग्णसेवा हीच ईश सेवा. स्वामीजी त्यांना म्हणाले हो बरोबर आहे पण तो ईश्वर कसा आहे, कोठे राहतो, त्याचं लक्षण काय आहे हे मी जाणतो आणि आपण ते जाणत नाही. ईश्वर हा अनुभवाचा विषय आहे. स्वामीजी हे अनुभूती संपन्न संत होते हे त्यांच्या या वचनावरनं लक्षात येतं आणि प्रकृतीच्या कुठल्याही स्थितीमध्ये देहभावाच्या पलीकडे असलेले स्वामीजी असं या काही काही प्रसंगांमधनं लक्षात येत असेल. स्वामीजींच्या पूर्व परवानगीने अध्यात्म मंगलधाम इथे सद्भक्त मकरंदवजे डॉक्टर माधवराव नगरकर आणि सद्भक्त विजय कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीची प्रवचन सुरू केली. ते रविवारी संध्याकाळी होत असे. तसंच विश्वस्त सभा देखील स्वामीजींच्या अनुपस्थितीमध्ये अतिशय उत्तम रीतीने पार पडत असत, पण त्याचा सगळा रिपोर्ट हा स्वामीजींकडे जात असत. या आजारपणानंतर स्वामीजींची दिनचर्या कशी होती हा एक स्वाभाविक उत्सुकतेचा असा विषय आहे. स्वामीजी पहाटे 5 उठत असत, पण सगळा ते 5 ते 6 ध्यानाला बसत असत म्हणून ते अंतुनातच पडून असत आणि भोपाळीच्या काही चरणांत ते गायन करत असत. 6 सरलाताई उठल्यानंतर बेल वाजवून ते सरलाताईंना बोलवून घेत असत आणि त्यांच्या मदतीने त्यांचं सगळं आवरत असत आणि 6 ते ध्यानाला बसत असत. आवरताना मात्र हलकेच तेलाचं मॉलिश देखील ते स्वतः करून घेत असत. ध्यान झाल्यानंतर ते दूध घेत असत. 9:15 ते 9:15 साधकांबरोबर अत्यंत सकारात्मक असं त्यांचं बोलणं होत असत. रोज 1 ते 1.5 तास साधना करायला पाहिजे, आत्मस्वरूपाचं चिंतन व्हायला पाहिजे, देहाबद्दल फार विचार नकोच करायला, सर्वत्र भगवंतच पाहावा एवढं सांगून ते म्हणत असत की भगवंतांनी तुम्हाला माझ्याकडे त्याच्याकरताच पाठवलेलं आहे. 9:30 ते हलकी निहारी घेत असत, योगसूत्राचं वाचन, दासबोध नित्यपाठाचं पठण आणि मग काठीच्या आधारे थोडेसे फेऱ्या मारत असत. 12 फिजिओथेरपी करता म्हणून ललिताताई नागरणी येत असत. 12 ते 1 त्यांची फिजिओथेरपी चालू. आपल्याला वाटतं पण त्यांना अतिशय वेदना होत असत, पण त्या वेदना त्यांनी कधीही बोलून दाखवल्या नाही. एकदा गमतीने ते म्हणाले या ललिताताईला सांगायला पाहिजे की एक एक मनाचं ओझ तिच्या पायात घालून मग सायकल चालवून दाखव म्हणा. पण ते तो व्यायाम अतिशय उत्साहाने आणि आनंदाने करत असत. ललिताताईंनी जर 10 करायला सांगितलं तर ते 20 करत असत. ललिताताईंनी विचारल्यावर ते म्हणजे मला कोणी कार्यक्रमांना उपस्थित राहायचंय ना आणि मला लहानपणापासून व्यायामाची सवय आहे, मला व्यायाम आवडतो. आणि हे होत असताना देखील त्यांचं प्रबोधनाचं काम चालू असे. आपल्या इथे येणारी माधवी म्हणजे सद्भक्त नानांची मुलगी, ती तिच्या मैत्रिणीला तिथे घेऊन गेली. तर तिला विचारलं काय करतेस, तर ती म्हणली मी ब्युटिशियन आहे. स्वामीजी म्हणले मी पण ब्युटिशियन आहे, तू बाहेरची ब्युटी करतेस, मी अंतःकरण ब्युटीफुल करून देतो. अशा पद्धतीचं व्यायाम करताना देखील प्रबोधनाचं काम ते करत असत. 10-15 मिनिटाची विश्रांती घेऊन 16:15 ते भोजन करत असत आणि भोजनानंतर अर्धा तास सरलाताई करता ते ठेवत असत. त्याच्यामध्ये नातेवाईकांबद्दलची चर्चा, संसाराचे काही निर्णय घेणं, एवढ्या गोष्टी ते करत असत किती अर्धा तास. आणि मग 3:30 ते 5 विश्रांती, 5:30 ते 6:30 संध्याकाळचं ध्यान, 15 अध्यायाचं वाचन, 7:30 प्रार्थना, 8:30 जेवण, थोड्या फेऱ्या, 9:30 अंथरुणावर पडून 15 मिनिटं ते नाम घेत असत. आणि 10:15 झोपायच्या पूर्वी एखादा हलका फुलका विनोद सांगून सगळ्यांना हसवून मग ते झोपत असत. त्याच्यामध्ये त्यांनी मुल्ला नसरुद्दीनचा मच्छरदाणीचा एक विनोद सांगितला. या मच्छरदाणीतनं एकही डास आत येणार नाही तर मी कसा आत जाणार, आणि खळखळून हसेल. आणि ते असं म्हणत असत, द मोस्ट वेस्टेड ऑफ ऑल डेज आर द वन्स विदाउट लाफ्टर. हसण्याखेरीज गेलेले सगळे दिवस वाया गेलेले आहेत. आणि मग ते शांतपणे निद्रा देवीच्या अधीन होत असत. 9 ऑक्टोबर 1991 ते परत केंद्रात उपस्थित राहिले. 27 ऑगस्ट पासून अध्यात्म मंगलधाम मध्ये त्यांची परत प्रवचन सुरू झाली. एका रविवारी ज्ञानेश्वरी, एका रविवारी ब्रह्मसूत्र, एका रविवारी योगसूत्र आणि एका रविवारी सत्संग असा भरगच्च कार्यक्रम ते परत करायला लागले. 22 मार्च 1992 रोजी मात्र त्यांना मळमळतं आहे असं वाटायला लागलं. उलटी होणार का काय असं वाटायला लागलं आणि बोट त्यांचं फुगायला लागलं. म्हणून डॉक्टर सरदेसाईंना बोलवण्यात आलं ते म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर आपले जे आपले अवयव असतात त्यातले काही काही हे थोडे अधू झालेले असतात आणि म्हणून तुमच्या आतड्यांना पीळ पडलेलं आहे असं त्यांचं निदान त्यांनी केलं. स्वामीजी परत जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. 26 मार्चला स्वामीजींचं ऑपरेशन झालं. 27 मार्चला सकाळी स्वामीजींनी डॉक्टर सरदेसाईंना डॉक्टर शुभप्रभात असं मोठ्या प्रसन्नतेनी हस्तांदोलन केलं. डॉक्टर आश्चर्यचकित झाले. ते म्हणजे अशा ऑपरेशन मधनं बाहेर आलेला पेशंट एकतर विवळत असतो किंवा ओरडत असतो किंवा अतिशय वेदनांनी ग्रस्त असतो, पण हे तुमचं गणित वेगळंच दिसतं. स्वामीजींनी त्यांना पुढे असं सांगितलं की आता तुम्ही मला वेदनाशामक कुठलीही औषधं देऊ नका. अशा करता की ते देहभावापासून अत्यंत विलग होते हे कोणाच्याही लक्षात आलं नाही, पण ते त्या सगळ्या वेदना त्यांनी सहन केल्या आणि एका आत्मभावाच्या जोरावर ते त्यांनी सगळं सहन केलं. डॉक्टरांना त्यांनी असं विचारलं की तुम्ही भूल देता तेव्हा सगळं विसरलं जातं. डॉक्टर म्हणले हो सगळं विसरण्याकरताच भूल दिलेली असते, पण म्हणजे मला दोन गोष्टी जाणवत होत्या. एक तर मी मस्तकाकाशामध्ये तोच आहे ही भावना माझी अत्यंत जागृत होती आणि दुसरं तुम्ही माझं पोट फाडून काय जे आतलं होतं ते करून परत शिवता आहात हे मला पूर्ण कळत होतं. त्याच्यानंतर मात्र मला काही कळलं नाही. पूर्ण आत्मभावामध्ये स्थिर असलेले स्वामीजी, आपण आजारपणातले स्वामीजी हा विषय पाहतो आहोत, आपण सामान्य आहोत. स्वामीजींचं मोठेपण आपल्याला खरंच लक्षात आलं नाही, येणार नाही, येत देखील नाही, पण अशा प्रसंगांमध्ये मात्र त्यांनी ते कुठल्या भावामध्ये स्थिर झालेले होते हे लक्षात येत. त्याच वेळेला म्हणजे 26 मार्चला हे ऑपरेशन झालं, हे सगळं झालं. 30 मार्चला मात्र त्यांचे हृदयाचे ठोके थोडे अनियमित व्हायला लागले म्हणून त्यांना आयसीयू मध्ये परत ऍडमिट केलं गेलं, पण त्याच्यावर त्यांनी मात करून 6 एप्रिलला स्वामीजी डिस्चार्ज घेऊन घरी आले आणि 17 मे 92ला त्यांनी अनुग्रहांना परत सुरुवात केली. हा एक भाग झाला. पण ह्या आजारपणामध्ये मात्र आतमध्ये स्वामीजी कार्याबद्दल पूर्ण चिंतन करून हे कार्य पुढे कशा पद्धतीने अबाधित ठेवता येईल याच्याबद्दल विचार करत होते. जेव्हा त्यांना ऑपरेशनच्या वेळेला ऍडमिट केलं तेव्हा त्यांनी बापूसाहेब आणि गोळे काका नंदू गोळे म्हणजे त्यांचं खरं नाव विनायक आहे पण त्या दोघांना असं सांगितलं की हे मोठं दुखणं आहे, त्यांच्यातनं मी बाहेर येईन किंवा नाही माहीत नाही, पण जर ते वाईट झालं तर मात्र माझ्या पश्चात मकरंद आणि डॉक्टर नगरकर या दोघांना मी हे सर्व अधिकार देणार आहे. आजारपणातच स्वामीजींनी पूजा व्यवस्थेचं चिंतन पूर्ण केलं होतं. सांप्रदायिक कार्य कोणाकडे सोपवायचं, सांप्रदायिक कार्याबरोबरच मंडळाचं कार्य देखील कोणाकडे द्यायचं आणि ह्या कामामध्ये ज्यांच्याकडे हे काम सोपवलं जाईल त्यांच्या मदतीला म्हणून कोण कोण नेमायचे या सगळ्याचं त्यांचं चिंतन परिपूर्ण झालेलं होतं. 21 जुलै 1973ला स्वामीजींकडे स्वरूपानंदांनी जे अधिकार दिले ते 1 ऑगस्ट 1992 म्हणजे 19 वर्ष स्वामीजींनी हा संप्रदाय शुद्ध ठेवण्याकरता आणि तो वाढवण्याकरता म्हणून अथक परिश्रम केले. ते असं म्हणत असत की हे सगळं करत असताना त्याचा एक अनाहूत बेअरिंग कुठेतरी आतमध्ये त्या जबाबदारीची जाणीव ही सारखी माझ्या बरोबर असेल. 29 सप्टेंबर 1992 रोजी मात्र त्यांनी अश्विन शुद्ध चतुर्थीला मकरंद वझे आणि डॉक्टर माधवराव नगरकर यांना नाथ संप्रदायाचे आपले पुढचे उत्तराधिकारी म्हणून नेमलं. आणि खऱ्या अर्थाने ते स्वस्थ आणि विश्रांती घ्यायला म्हणून तयार झाले. 92 ते 96 हा त्यांचा अकर्मणी कर्मदशेचा काळ होता. ते नुसते माया अपार्टमेंट मध्ये पडून असत, बाह्य कर्म काही केल्यासारखं दिसत नसे आणि आतमध्ये देखील कर्ता भावनेचा निशेष त्याग झालेला होता. पण ह्याच काळामध्ये स्वामीजींवर अपेष्टांच्या देखील अनेक विध आजार आणि मृत्यूंच्या बातम्यांनी खूप मोठे आघात दिले. सरलताईंना 1907 जून 1993 साली ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं, त्यांची किमोथेरपी सुरू झाली. पण त्यांना आपल्या पॅरालिसिसमुळे त्यांच्याबरोबर आपल्याला जाता येत नाही याचं स्वामीजींना अतिशय वाईट वाटत असे. म्हणून दारापर्यंत काठी टेकत ते येत असत आणि मोठ्या प्रेमाने म्हणत असत, सगळ्यातही जाऊनही रामराय आपल्या पाठीशी आहे, सगळं ठीक होईल. जानेवारी 1994 मध्ये सगळ्यातही ह्या आजारातन पूर्ण बऱ्या झाल्या. पण डिसेंबर 1994 त्यांना खोकला सुरू झाला आणि त्यांचे श्वास घेणं देखील त्यांना अवघड व्हायला लागलं. डॉक्टरांनी असं निदान केलं की त्यांना पेसमेकर बसवावं लागेल. स्वामीजींनी तत्काळ त्याला होकार दिला आणि त्यांना पेसमेकर बसवण्यात आला. 18 डिसेंबर 1994 सरलताईंना डिस्चार्ज मिळाला आणि त्या थेट पोफळेकाकांच्या घरी आल्या. तर त्या दिवशी स्वामीजींची पाद्यपूजा पोफळेकाकांच्या घरी होती. सरलाताईंना तिथे आलेलं बघून स्वामीजींच्या चेहऱ्यावर इतकं समाधान आणि आनंद पसरला आणि जसं सगळ्यांना म्हणायचं तसं ये सरलाताई आली बरं का असं करून त्यांनी सरलाताईंना मोठ्या प्रेमाने बोलवून आपल्या शेजारी बसवून घेतलं. 22 ऑगस्ट 1993 सुरेखाताईंच्या पतींच्या निधनाची बातमी घरी आली. ती बातमी आली सरलाताई आणि स्वामीजींना अतिशय वाईट वाटलं. पण त्याही स्थितीत स्वामीजींनी सरलाताईंना असं सांगितलं, सुरेखाचा सगळा संसार हा दुष्ट लागण्यासारखा होता, पण एका क्षणात संसाराचं काय चित्र होतं लक्षात आलं ना तुझ्या. म्हणजे ह्या देहाच्या विकल स्थितीमध्ये आणि होणाऱ्या ह्या प्रतिकूल घटनांमध्ये स्वामीजींचं सगळं लक्ष हे अशाश्वत संसारावर नसून आत्मस्वरूपावर होतं हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. 22 सप्टेंबर 1993 रोजी प्रतिभाताईंच्या मुलावर म्हणजे आशुतोषवर चाकू हल्ला झाला. साखळी ओढली तो त्यांच्या मागे गेला चोरट्याचा. आजोबा ह्या नात्यांनी स्वामीजींना काय वाटलं असेल, पण स्वामीजी असं म्हणले अविचारी आणि अविवेकी अशाच पद्धतीने आशुतोष वागला. एक प्रकारचं समत्व स्वामीजींजवळ जे होतं त्या पद्धतीने स्वामीजींनी त्याचं कौतुक करायच्याऐवजी ते म्हणले चोरटे गेले असते तर पण आज जीव गेला असता. 14 मार्च 1994 त्यांचा भटका म्हणजे सुशीला त्यांचा मुलगा गेला नंदू गुमास्ते. तर स्वामीजी म्हणले कधीच देवाला नमस्कार केला नाही, कधीच संतांकडे आला नाही, अशा जीवनाचा काय उपयोग, आया वैसा गया. 7 ऑगस्ट 1994 रोजी सुशीला त्यांचं निधन झालं. अतिशय चांगला जीव म्हणले, पण मी सांगितलेली साधना केली नाही, तिने फक्त मुलाकरता जगली, काय उपयोगाच्या आयुष्याचा. आपल्या आप्तेष्टांबद्दलच्या ऐकू येणाऱ्या बातम्या आणि त्याच्याबद्दल त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्याच्यातनं खूप शिकण्यासारखं आपल्याला आहे. 10 जानेवारी 1995 रोजी सद्भक्त विणा ओक हिचं निधन झालं. या सर्व प्रसंगांमध्ये स्वामीजी मात्र सुख दुःख या द्वंद्वांना भेदून परब्रह्माच्या आत सुखाने राहण्याची स्थिती कशी असते याचं दिग्दर्शन करणारे असे होते. एकीकडे या सगळ्या दुःखद घटना होत्या, तर दुसरीकडे सत्यमित्रानंद, मामा पडवळ, आनंदराव आठवले, किशोरजी व्यास, शिवमुनीजी, पु ल देशपांडे इत्यादी मंडळी स्वामीजींना येऊन भेटून जात असत. 3 मार्च 1996 रोजी आळंदी संस्थानाच्या विश्वस्तांनी शक्त शताब्दी करता म्हणून स्वामीजींचा माया अपार्टमेंट मध्ये येऊन सत्कार केला. 95-96 ही सोमपंथांची शताब्दी. साधे सरांनी पत्र लिहून स्वामीजींना अशी विनंती केली की ह्या अध्यासनामध्ये आपण आपली उपस्थिती लावली. तर स्वामीजींनी 31 मार्च 96 रोजी लेडी रमाबाई हॉलमध्ये सकाळी 9 वाजता ही खरंच साधे सरांच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती लावली आणि तिथनं पुढे 5व्या रविवारचे कार्यक्रम आपले चालू राहिले. संत आणि जग यांच्यातलं अंतर वाढत गेलं की संत ते निजधामी जातात असं स्वामीजी म्हणाले. पण हे सूचक बोध त्यावेळेला कोणाच्या लक्षात आले नाही. 12 जून 96 सर्व इच्छा पूर्ण झाल्या. क्षणात हे संपावं ही देखील इच्छा त्यांनी आपली पूर्ण करावी असं स्वामीजी म्हणाले. 16 जून 96 ज्ञानेश्वरी सांगून पूर्ण झाली. पण पुन्हा सांगण्याची इच्छा आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. 18 जून 1996 संध्याकाळी निरंजनाला म्हणाले ते कपाट उघड, केवढ्या चादरी आणि काय काय आहे सगळं, आमच्या दोघांना कशा करता एवढं पाहिजे, सगळं चांगलं काढ आणि वाटून टाक, त्या पसाऱ्यातनं मोकळं व्हायला पाहिजे. 30 जून 1996 रोजी स्वामीजींनी योगी देह कसा ठरतो याच्याबद्दल ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या वाचून दाखवल्या आणि असं म्हणाले की मी तरी कोण ठरवणार, स्वरूपानंद यंत्री मी यंत्र. 1 जुलै 96 एक परदेशस्थ साधिका स्वामीजींच्या दर्शनाला आली. तिला प्रसादाची पुडी दिली आणि म्हणले परत येशील तेव्हा आणि थांबले, पुढे काही बोलले नाही आणि असं म्हणाले या देहातून आता ब्रह्मानंद नुसता ओसंडून वाढतो आहे. पण या देहाच्या मर्यादा ज्ञानोबा आणि स्वामीजींनीच ठरवायच्या. 7 जुलै 96 बारामतीची काही मंडळी चांदीच्या पादुका घेऊन आली होती. त्यांना स्पर्श करून प्रसाद म्हणून त्यांना परत दिलाय. ती मंडळी म्हणली की आम्ही गुरुपौर्णिमेला त्या तिकडे नेतो. नको नको म्हणले, आजच घेऊन जा, गुरुपौर्णिमा कोणी पाहिली आहे, आजच तुम्ही त्या घेऊन जा. 13 जुलै 96 निष्पाप आणि सरळ स्वभाव मला आवडतो असं ते म्हणाले. त्यांच्याकडे काही तरुण साधक आणि साधिका नुकत्याच यायला लागल्या होत्या. तुम्हाला या जन्मी माझ्याकडे यायला उशीर झाला. माझी जायची वेळ आली आहे. 16 जुलै 1996 गुरुपूजन सुरू झालं. डॉक्टर शोभा जोशी म्हणून एक भगिनी होत्या, त्यांनी स्वामीजींना फोन केला. मला माझ्या दवाखान्याच्या ड्युटीमुळे त्यावेळेस येता येत नाही, मी गुरुपौर्णिमेला पूजा करायला येते. नको म्हणले, तेव्हा खूप उशीर झालेला असेल, तू आत्ताच येऊन जा. 17 जुलै मकरांच्या हस्ते पसायदानाचे पुनर्प्रकाशन होईल आणि तो त्या कार्यक्रमात बोलेल. मुलं दोन म्हणली होती की तुमच्या हस्ते करू, त्यामुळे नको, मकरंदच हे करेल. 18 जुलै एक पाठी ते म्हणले आपण करू देऊ स्वामी ध्यान गुंफा. तर प्रमोदिनी म्हणले गुंफा म्हणजे फार जरा काहीतरी वाटत. ठीक आहे म्हणले, स्वामी ध्यान मंदिर जानवे काकांना बोलवलं. जानवे काका म्हणले पाठी करतो आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी. गुरुपौर्णिमा नको म्हणले, 2-3 दिवस आधीच आणून लावा. कशी ती पाठी आणून लावली सगळं बघितलं. आता म्हणजे सगळं मनासारखं, आता हे सगळं इथे असत असेल, तुम्ही देखील इथेच असाल. फक्त स्वामी इथे नसतील आणि सगळं त्यांनी सांगितलं की ती सोन्याचे कंगण करून घेतलेत मुलींना द्यायचे. सुधा उद्या जायचे तर तिला आत्ता द्यायचे आणि दोघींना गुरुपौर्णिमे. आजच सगळं ते म्हणजे गुरुपौर्णिमा कोणी पाहिजे. 20 जुलै 96 पायात घुंगरू बांधून सतत चिपळ्या भिगून देहान होऊन मला नाचायचं होतं पण ते राहून गेलं, कारण मी असा लंगडा होऊन इथे पडलोय ना. आणि निरंजनाला म्हणले माझ्या पश्चात आईच्या सेवेला इथे येशील ना. 25 जुलै 1996 बारामतीहून खत्री भाऊजींचा फोन आला, स्वामीजी गुरु पौर्णिमेकरता काय आणू, काही नको आणू स्वामी, पण अत्यंत आग्रह करतायत म्हणल्यानंतर त्या विकल अवस्थेमध्ये देखील एक सोन्याचा सदरा घेऊन ये म्हणले मला येताना. काय होतं, मी पडून असतो, सगळेजण माझ्या छातीवर नमस्कार करतात, छाती दुखते, तो सोन्याचा सदरा घातला म्हणजे मग त्याच्यावर डोकं आपटलं की त्यांना कळेल कसं दुखतं ते. म्हणजे गंमत केली तुझी, काही आणू नकोस, नाही तर खरंच घेऊन येशील, आपला भुगावचा आश्रम होणार आहे, तुला जर काही द्यायचंच असेल. तर त्या आश्रमाकरता दे, कदाचित तो आश्रम बघायला मी नसेल. आणि मग प्रमोदिनीला म्हणले तुझ्या साईनाथांनी 80व्या वर्षी तयार ठेवला ना, मलाही 1 ऑक्टोबर 1996 80व वर्ष लागणार आहे. आता शरीर फार बदलंय, फार काळ ते टिकवून ठेवता येईल असं वाटत नाही. 26 जुलै 1996 सरलातेंना म्हणजे सरलाताई या झाडावर दोन पक्षी नेहमी बसत असत, आज बघ तो एकच पक्षी दिसतोय आणि विचित्र आवाजात ओरडतोय, त्याचा दुसरा जो पार्टनर आहे तो बहुतेक गेलेला दिसतो. संत एकांतात देह ठेवतात, मी पण तसाच ठेवणार. हार्ट अटॅकनेच मी जाणार आणि तोही हसत हसत. 27 जुलै आपण मगाशी पाहिलं तसं ती पार्टी लावली गेली आणि दुपारी सद्भक्त विजयाताई मराठे आल्या. त्यांना म्हणाले तुझे स्वामी आता हिमालयात चालले. सरळ मनाच्या विजयाताई असं म्हणाले आम्ही पण तुमच्या बरोबर येतो. तेव्हा म्हणले नको, तिकडे बर्फावर झोपावं लागतं. 28 जुलै सकाळी सद्भक्त कांचनने म्हटलेल्या ज्ञानेश्वरीतलं प्रसादान त्यांनी ऐकलं. पूजनानंतर खूप थकले होते म्हणून राधिका त्यांना म्हणली आता विश्रांती निघाल का. तेव्हा म्हणाले गुरु पौर्णिमेचा दोनच. दिवस आहेत, मग आहेच विश्रांती. आता शरीराबद्दल काही बोलू नका. 29 जुलै 1996 स्वामीजींनी झोपूनच पूजा घेतल्या आणि असं म्हणाले आज भीष्म शरपंजरी पडला. संध्याकाळी ECG काढायला म्हणून डॉक्टर तळवलकर आले, पण ते मशीन काही चालले ना. तेव्हा त्यांनी सांगितलं सगळी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स बंद करा. ती बंद केली तरी देखील काही होईना. तेव्हा तळवळकर म्हणले स्वामीजी तुमच्या शरीरातच इलेक्ट्रिकल करंट येतोय असं वाटतंय. 1-2 मिनिटं थांबले आणि म्हणाले आता ECG काढा आणि ECG निघाला. त्या रात्री मात्र भोजनोत्तर प्रार्थनेला स्वामीजी उठले नाही. 30 जुलै 1996 5:30 लग्न जाग्याची. अत्यंत प्रसन्न चित्ताने ते उठले. स्वामीजी स्वामीजी ज्ञानोबा असं नामस्मरण करत सगळं त्यांना म्हणले आज गुरु पौर्णिमा. येईल त्याला दर्शन. देवाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि एक पाय नाचवत रामकृष्ण हरियाचा मंत्र उच्चार त्यांनी केला. सगळं ते म्हणजे आज जरा थोडं थंड आहे, तेल नका लावू. ते म्हणले छेछे तेल तर लावायचंच, आज मीच तेल लावणार आणि मीच अनुभव करणार. तेल लावलं सगळं ते बरोबर अंघोळीला म्हणून स्नाना करता आत गेले. स्नान करता करता हलक्या फुलक्या विनोदांनी सरला त्यांना ते हसत होते आणि स्वतः देखील हसत होते. आणि यमराजांनी दिलेल्या आणि त्यांनी ठरवलेल्या अशा गुरु पौर्णिमेच्या पवित्र पावन दिवशी हसत हसत त्यांनी सगळं त्यांच्या खांद्यावर मान ठेवली आणि आपल्या सद्गुरूंच्या पादपद्मी ते विलीन झाले. हे सगळं त्यांचं चरित्र बघत असताना आपण काय बरं शिकावं? या क्षणभंगूर विषय आणि जीवनावर विश्वास न ठेवता त्यांच्या अधिष्ठानभूत आत्मस्वरूपाचं अनुसंधान त्यांच्याच कृपेने ठेवून मोठ्या आनंदाने ह्या जगात आपण राहूया आणि हे सूत्र त्यांची सेवा म्हणून 5% सात्विक मंडळींमध्ये उद्धत राहूया. हरी ओम. स्वामीजींची आरती सांगेल आपण त्याच्याबरोबर बोलूयात आणि मग आपलं कॅमेरा
जय 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 रघुवीर.